लेख एक कवी काव्य काव्यरती पुस्तक आगरकर दर्शन लेखक गोपाळ गणेश आगरकर वाचक आनंद वर्तक अहोरात्र मोठमोठ्या राजकीय प्रकरणांनी ज्यांचे मन व्यग्र केले आहे अवाढव्य व्यापार विस्ताराची व्यवस्था पाहता पाहता ज्यांना जेवणासुद्धा पुरेशी फुरसत सापडत नाही शास्त्राभ्यासात घडून गेल्यामुळे प्रपंच सुखाविषयी ज्यांना वैराग्य उत्पन्न झाले आहे अथवा प्रपंचाच्या काळजीत जे अगदी चूर होऊन गेले आहेत अशांपैकी प्रत्येकास केव्हा केव्हा चवळीत चवळ करून घटकाभर एखादे नाटक किंवा काव्य हातात घ्यावे असे का वाटते आपल्या आयुष्याची पूर्ण 50 वर्षे ज्याने इंग्लंडच्या राजकीय घडामोडीत घालवली त्या ग्लॅडस्टनला अजूनही एखाद्या दिवशी होमर वाचण्याची इच्छा का होते लढाईच्या सामानाबरोबर सेफोक्लीज वगैरेंची नाटके अलेक्झांडर का बागी तास दोन तास कथाश्रवण करण्यासाठी शिवाजी आपला जीव वारंवार धोक्यात का घाली उत्तर रामचरितार्थाच्या कर्त्याचे नाव संस्कृतज्ञ अद्याप प्रेमाने का स्मरतात किर्लोस्कर कृत सौभद्राला झुंडीच्या झुंडी का लोटतात नाटके करावी असा अभिप्राय काही विष्णूशास्त्र्यांनी का दिला पाश्चिमात्य पाठशालात वा इंग्रजांनी या देशात स्थापिलेल्या शाळात प्राचीन व अर्वाचीन कवींची काव्य वाचण्याचा परिपाठ का पडला आहे वरील प्रश्नांचे समाधान होण्यासारखे उत्तर ज्यास देता येईल त्यास काव्यरसाचे हृदगत समजले आहे असे म्हणण्यासारखं नाही कोणी असे म्हणतात की काव्यात जी पद्यरचना असते ती कर्णमनोहर असते म्हणून काव्यवाचनापासून मनुष्यास आनंद होतो यावर कित्येकांचा असा आक्षेप आहे की अमरासारख्या ग्रंथात पद्यरचना असताही त्यास कोणी काव्य म्हणत नाही तेव्हा पद्यरचनेत काव्यात्मा नाही कोणी असे म्हणतात की काव्य हे मनुष्य स्वभावाचे आणि सृष्टीचे हुबेहूब चित्र आहे म्हणून त्याचे वाचन मनुष्यास आल्हाद देते यावर कित्येकांचा असा आक्षेप आहे की वैद्यकादी ग्रंथात वनस्पत्यादिकांच्या गुणांची व धर्मांची जी हुबेहूब वर्णने आहेत त्यास कोणी काव्य म्हणत नाही त्या अर्थी मनुष्याच्या किंवा सृष्टीच्या यथार्थ वर्णनात काव्यात्मा आहे असे म्हणता येत नाही शिवाय काव्य हे मनुष्याच्या स्वभावाचे यथार्थ वर्णन असेल तर त्यात पद्यरचना कधीच उपयोगाची नाही कारण सुखदुःखादी कोणत्याही मनोविकारांचा कितीही अतिरेक झाला तरी तत्संबंधी उद्गार वृत्तबद्ध निघत नाहीत आणि काव्यात तर गद्यापेक्षा पद्यरचनाच विशेष आढळते तेव्हा काव्य हे आहे तरी काय कवींना इतके मोठेपण येण्याचे कारण काय चांगल्या काव्याच्या वाचनाने आनंद का होतो हे प्रश्न पुन्हा निरुत्तर राहिल्यासारखे दिसतात आमच्या मते जो कोणी क्षणभर अंतर्दृष्टी करून या प्रश्नांचा शांतपणे विचार करेल त्याला त्याचे उत्तर तेव्हाच देता येईल काव्यात बहुशः पद्यरचना असते तथापि काही प्रकारच्या गद्यातही काव्यगुण असतात तसेच काव्य हे मनुष्याच्या स्वभावाचे आणि सृष्टीचे यथार्थ वर्णन आहे वगैरे काव्य शब्दाच्या अर्थनिर्णायक प्रत्येक प्रयत्नात थोडे थोडे सत्य आहे त्यात समग्र सत्यता नाही म्हणून ते समाधानकारक होत नाही त्यात काहीतरी न्यूनता आहे असे वाटते पण ती कोठे आहे हे समजत नाही काव्यवाचनापासून आनंद होतो हे निर्ववाद आहे तो ज्या कारणांनी होतो त्यांची मीमांसा मात्र संशयाकुल आहे काव्याचे खरे स्वरूप लक्षात येण्यासाठी मनुष्याच्या मनोधर्माचा थोडासा विचार करणे जरूर आहे जागृतावस्थेत मन चंचल असता त्यात जे व्यापार चालतात त्यांचे संवेदना इच्छा व ज्ञान असे तीन वर्ग करता येतील या तीन अनुभवास मन ही संज्ञा आहे या तिन्हींपैकी पहिल्याशी काव्याचा विशेष संबंध आहे संवेदना दोन प्रकारची आहे प्रतिकूल व अनुकूल प्रतिकूल संवेदनेस आपण दुःख म्हणतो अनुकूल संवेदनेस सुख म्हणतो ज्यापासून प्रतिकूल संवेदना उत्पन्न होतात ते आपणास आवडत नाही ज्यांच्यापासून अनुकूल संवेदना होतात ते आपणास प्रिय होते कारण दुःखाचा कंटाळा आणि सुखाचा अभिलाष या मनुष्याच्या मनाच्या स्वाभाविक वृत्ती आहेत इतर सुखद वस्तूंप्रमाणे काव्यापासून आपणास अनुकूल संवेदना होतात म्हणून ते आपणास आवडते ज्या लेखरचनेपासून वाचकांस ज्ञान करून देण्याचा हेतू असतो तीत काव्य नसते जी रचना वाचकांच्या अंतकरणात अनुकूल संवेदना उत्पन्न करण्याकरिता लिहिलेली असते ती काव्य होय वास्तविक पाहता कोणतीही लेखरचना केवळ अनुकूल संवेदना उत्पन्न करण्यासाठी किंवा केवळ ज्ञान करून देण्यासाठी असलेली असत नाही ज्ञान करून देण्यासाठी लिहिलेली पुस्तके मनोरंजक करण्याचा प्रयत्न केलेला असतो मनोरंजक पुस्तकात जाता जाता थोडेसे ज्ञान देण्याचा प्रयत्न असतो मृदुता आणि रमणीयता हा काव्याचा प्रधान गुण काठिण्य किंवा कर्कशता हा शास्त्रीय ग्रंथांचा प्रधान गुण शास्त्रीय ग्रंथात थोडी मृदुता आणल्याने त्यांचे अध्ययन कष्टावह होत नाही काव्यात कोठे कोठे काठिण्य येऊ दिले असते तर वाचकास आनंदाबरोबर थोडे ज्ञानही करून देण्याच्या हेतूने येऊ दिलेले असते पुढे जे सांगायचे आहे त्या संबंधाने गैरसमज होऊ नये म्हणून येथे इतके स्पष्ट करणे जरूर आहे की काव्य शब्दात आम्ही नाटकादी सर्व सुखोत्पादक लेखांचा समावेश केला आहे व कवी शब्दात असले लेख लिहिणाऱ्या नाटककारादी सर्व लोकांचा समावेश केला आहे मनुष्याच्या विचारात प्रत्यक्ष अनुभवात किंवा लेखात बाह्यसृष्टी किंवा अंतसृष्टी याशिवाय दुसरा कोणता विषय असू शकणे शक्य नाही कारण या दोन सृष्टी सांगितल्या म्हणजे कल्पनीय वस्तूंची परमावधी झाली. या दोन सृष्टींबाहेर आम्ही जाणार कुठे व विचार कशाचा करणार? मनातील अनंत व्यापार यांपैकी एक किंवा अनेक हेच आमच्या सुखानुभवाचे आणि ज्ञानाचे विषय असले पाहिजेत. तसेच ज्याप्रमाणे ज्ञान म्हणजे अंतर्बाह्य सृष्टीतील वस्तूंचा यथार्थ निर्णय, त्याप्रमाणे काव्यही अंतर्बाह्य सृष्टीतील वस्तूंचा यथार्थ निर्णयच आहे. शास्त्रीय ग्रंथातल्याप्रमाणे काव्यातही वस्तूंचे हुबेहुबच वर्णन केले पाहिजे. ज्याप्रमाणे शास्त्रीय ग्रंथाला त्याप्रमाणेच काव्यालाही याच गुणाने महात्म्य, सारता व महर्घता येते. त्यात सत्य निरूपण नाही तो शास्त्रीय ग्रंथ जसा कवडीचा मुलाचा, त्याप्रमाणे ज्यात सत्य निरूपण नाही असा काव्यग्रंथही कवडीच्या मुलाचा. दोघांचाही सत्यकथनावर, यथार्थ वर्णनावर किंवा हुबेहूब चित्र काढण्यावर सारा कटाक्ष आहे. भेद इतकाच आहे की शास्त्रीय ग्रंथातील विषय आणि त्यासंबंधाने सत्य सांगण्याची पद्धत ही काव्यातील विषय आणि त्यासंबंधाने सत्य सांगण्याची पद्धत याहून निराळी असतात. मनुष्याच्या दुःखाचा परिहार व सुखाची वृद्धी करण्याचे सामर्थ्य ज्ञानाच्या अंगी आहे, म्हणूनच मनुष्य त्याच्या पाठीमागे लागली आहेत. तसे नसते तर त्याचा नाद त्यांना कधीच न लागता. ज्ञान हे मनुष्याच्या सुखाचे प्रधान साधन आहे, तथापि ते झाल्याबरोबर त्यापासून सर्वांस सुख होऊ लागले असे नाही. सुखावह होण्यास त्यास अनुकूल संवेदनोत्पादक व्हावे लागते. जोपर्यंत त्याला हे नूतन रूप आले नाही तोपर्यंत ते काव्य विषय होऊ शकत नाही, कारण अनुकूल संवेदनोत्पादक असणे हा काव्याचा प्रधान गुण आहे. आजच्या कित्येक गोष्टींचे ज्ञान फक्त तत्ववेत्यांसच आनंद देत आहे ते कालांतराने सर्व जनांस आनंददायक होईल, परंतु ते तसे होऊ लागण्यापूर्वीच बराच अवधी लोटला पाहिजे. तो लोटला की ते सुखोत्पादक होऊन कवींच्या माऱ्यात सापडणार. यावरून काय सिद्ध झाले की आज ज्या गोष्टी शास्त्रीय ग्रंथात कोंडून राहिल्या आहेत त्या व तेथून पुढे ज्यांचा शोध शास्त्रवेत्य करतील त्या अवश्य तितक्या का गेला म्हणजे काव्यविषय होऊ शकतील. आजपर्यंत असेच होत आले आहे. आंग्लभूम राजकवी लॉर्ड टेनिसन याचे प्रिन्सेस नामक काव्य, ज्याचे डॉ कीर्तिकर यांनी मराठीत भाषांतर करून ते इंदिरा या नावाने प्रसिद्ध केले आहे, या नियमाचे उदाहरण आहे. हा नियम खरा असेल तर ज्ञानप्रसार होऊ लागला म्हणजे कवित्व शक्तीस मान्य येते असा जो कित्येकांनी साहसाचा अभिप्राय दिला आहे तो खोटा ठरतो. इंग्लंडातील प्रसिद्ध ग्रंथकार डॉ जॉन्सन यांनी एके ठिकाणी असे म्हटले आहे की काव्य करण्याजोगे नामी नामी विषय जगातील जुने कवी लाटून बसल्यामुळे अर्वाचीन कवीस मनोरंजक काव्य लिहिण्यासारखे विषयच राहिले नाहीत. शास्त्र प्रसार काव्यरचनेस घातक आहे हे विलक्षण मत मॅकॉलेने कोठेसे ठोकून दिले आहे. काव्यास अलीकडे जे थोडेसे मांद्य आल्यासारखे दिसते त्याचे कारण अर्वाचीन ज्ञानप्रसार नव्हे तर अर्वाचीन ज्ञानप्रसारामुळे काव्यवस्तू करण्यासारखे जे नवे विषय उत्पन्न झाले आहेत त्यांचा अर्वाचीन कवी काव्यरचनेत उपयोग न करता प्राचीन कवींच्या काव्यविषयांवर फिरून फिरून लिहितात व त्यांच्या भाषेचे अनुकरण करतात हे आहे. ज्यांनी असे केलेले नाही त्यांची काव्य वाचकास प्रिय झाली आहेत व पुढे जे असे करणार नाहीत त्यांचीही काव्य वाचकास प्रिय होतील याबाबत आम्हास मुळीच संशय नाही. शिवाय प्रत्येक शतकात महातत्ववेत्ता निघणे जसे संभवत नाही त्याप्रमाणे महाकवी निघणेही संभवत नाही. जसा इंग्लंडात आजपर्यंत एकच शेक्सपियर होऊन गेला त्याप्रमाणे बेकनही एकच होऊन गेला. हिंदुस्थानातही अद्याप व्हावे तो भास्कराचार्यास किंवा कालिदासास प्रतिस्पर्धीस भेटला नाही. हाताची बोटेस घालून महाकवींची संख्या मोजू लागलो तर भरतखंडात अनामिकेपुढे व इतर देशात तर करांगुलीपुढे जाता येणार नाही असे वाटते. वर जे सांगितले आहे त्यावरून शास्त्रीय ग्रंथांप्रमाणे काव्यातही सत्यकथन असते हे वाचकांच्या ध्यानात येईल अशी आशा आहे. कवी जे सत्य सांगतो ते शास्त्रीय सत्याप्रमाणे गूढ नसते. शास्त्रीय सत्यांपैकी काही सत्य इतकी गूढ असतात की ती समजण्यास तपांच्या अध्ययनाची आवश्यकता असते. तसेच शास्त्रात कधीकधी विशेष कारणासाठी अगदी क्षुल्लक सत्य सांगितलेली असतात. या दोन्हीही सत्यांचा काव्यात उपयोग होत नाही. उष्णता, प्रकाश व विद्युत ही गतीची निरनिराळी रूपे होत. हे सत्य काव्यविषय होण्यास आणखी शेकडो वर्ष लोटली पाहिजेत. तसेच बाभळीला काटे असतात, मासे समुद्रात राहतात, पावट्याची उसळ फार खाल्ल्याने अपचन होऊन वायू सरतो, असली सत्य ही काव्याच्या कामाची नाही. काव्यात जी सत्य गोवायची त्यांची योग्य निवड करण्यास कवीस पराकाष्ठेचे श्रम पडतात. जी समजण्यास मुळीच श्रम पडत नाहीत अशी उपयोगी नाहीत, जी समजण्यात फार श्रम पडतात अशीही उपयोगी नाहीत. ती या दोहोंच्या दरम्यान असून अनुकूल संवेदनोत्पादक असली पाहिजेत. यावर कोणी अशी शंका घेतील की काव्यात वर्णिलेली सत्य नेहमी अनुकूल संवेदनोत्पादक असली पाहिजेत हे मत खरे असेल तर काव्यात दुःखपर्यवसायी नाटकांचा किंवा अवर्षणादी अरिष्टांच्या वर्णनाचा समावेश कधीच करता येणार नाही. कारण दुःखपर्यवसायी नाटके पाहिल्याने व अरिष्टांची वर्णने वाचल्याने मनास आनंद न होता उलट दुःख होते. काही अंशी ही शंका बरोबर आहे, पण थोड्या विचारांती तिचे निरसन होण्यासारखे आहे. दुष्काळात अन्न न मिळाल्याने होणाऱ्या यातनांचा प्रत्यक्ष अनुभव आणि या यातनांच्या वर्णनाचे वाचन किंवा श्रवण, कामी जनास होणाऱ्या क्लेशांचा प्रत्यक्ष अनुभव आणि त्यांच्या क्लेशांच्या वर्णनाचे वाचन किंवा श्रवण या आणि याप्रमाणे इतर सर्व गोष्टींपासून होणाऱ्या सुखदुःखांचा प्रत्यक्ष अनुभव आणि त्यांच्या वर्णनाचे वाचन किंवा श्रवण यात फार अंतर आहे. प्रत्यक्ष अनुभवाची तीव्रता वाचनात किंवा श्रवणात कधीही येऊ शकणार नाही आणि तसे होऊ लागले तर प्रतिकूल संवेदनोत्पादक काव्य कोणी हाती धरणार नाही. उतारवयात नवा नवसांनी झालेले अपत्य मरण पावले असता माता पितरास जे दुःख होते तेच दुःख जर त्याच्या वर्णनापासून किंवा अभिनयापासून होऊ लागले तर ते वर्णन कोण हातात घेईल किंवा तो अभिनय पाहण्यास कोण जाईल. एखाद्या दुर्गम किंवा निर्भय अशा उंच ठिकाणी बसून खाली चाललेली लढाई पाहण्याने मनावर ज्या प्रकारचे विकार होण्याचा संभव आहे त्या प्रकारचे विकार दुःख पर्यवसायी कथेच्या वाचनापासून होतात. सर्व मनुष्यांच्या मनोवृत्ती एकाच तऱ्हेच्या असल्यामुळे एकाच झालेले दुःख किंवा सुख त्याच्या बाह्य चिन्हांवरून वर्णनावरून किंवा अभिनयावरून दुसऱ्यास समजून येते हे खरे आहे. पण या समजून येण्यात आणि प्रत्यक्ष अनुभवात फार अंतर आहे. तरवारीसारख्या शस्त्राचे मर्मापर्यंत चरचर कापित जाणे आणि फक्त अंगाला चाटणे यात जो फरक आहे तो प्रत्यक्ष सुखादुःखात आणि त्यांच्या चित्रात आहे. कवींची करामत हुबेहूब चित्र काढण्यात आहे, मूळ उत्पन्न करण्यात नाही. ते मूळ उत्पन्न करू लागतील तर त्यांच्या दुःखोत्पादक कृतीकडे कोणी ढुंकूनही पाहणार नाही असो. पण हा सगळा वाचकांच्या किंवा प्रेक्षकांच्या सुखदुःखाविषयी विचार झाला. दुःख पर्यवसायी काव्य लिहिताना खुद्द कवीच्या मनाची काय स्थिती होते हा प्रश्न अजून राहिलाच आहे. कोणत्याही प्रकारचे काव्य रचताना किंवा त्यातील विषयांचा विचार करताना कवीस जे आयास होतात ते प्रत्यक्ष आयासांहून बरेच क्षीण असतात. सुखदुःखांचा प्रत्यक्ष अनुभव आणि सुखदुःखांवर पुन्हा पुन्हा विचार करून ते आपणासच होत आहेत असा भास करून घेण्याचा प्रयत्न यात पुष्कळ अंतर आहे. धनलोभ्याचे धन एकाएकी नाहीसे झाले असता त्याला ज्या यातना होतात त्या यातना प्रत्यक्ष कवी आपणास धनलोभी समजून व आपले सारे वित्त एकाएकी नष्ट झाले आहे असे समजून द्रव्यनाशाने खऱ्या धनलोभ्याला होणाऱ्या दुःखाचे प्रतिबिंब आपल्या मनावर उठवून घेण्यासाठी त्या दुःखाचे एकसारखे चिंतन करतो व त्यामुळे काही वेळाने त्याच्या मनाची वृत्ती धनलोभ्याच्या वृत्तीसारखी होऊन धनलोभ्याला होणाऱ्या यातनांची बरीच छाया त्याच्या मनावरही पडू लागते. अशा प्रकारे उत्पन्न केलेल्या दुःखाच्या छायेस अप्रत्यक्ष दुःख असे म्हणता येईल. ज्याला ही छाया हवी तेवढी दाट पाडून घेता येत असेल त्याच्या अंगी कवित्व गुणांपैकी श्रेष्ठ गुण आहे असे म्हणता येईल. विचाराने प्रत्यक्ष सुखदुःखांच्या तीव्रतेचे पूर्ण प्रतिबिंब आपल्यावर उठवून घेणे याचेच नाव तादात्म्य, तंद्री किंवा एकतानता. ज्याला सुखदुःखाचा प्रत्यक्ष अनुभव होत आहे त्याच्या मनाप्रमाणे कवीच्या मनाची स्थिती झाल्याशिवाय त्याच्या काव्यात तो रस पूर्णपणे उतरणार नाही. रसाची परिपक्वता अगोदर कवीच्या मनात झाली पाहिजे. ती तशी झाली तरच त्याला ती काव्यात आणण्याचा प्रयत्न करता येईल. कारण जर आडातच पाणी नसले तर ते पोहऱ्यात कुठून येणार. कवीला ज्या विषयांशी आपल्या मनाची तंद्री लावून घ्यायची असते तो विषय अनुकूल संवेदनोत्पादक असो की प्रतिकूल संवेदनोत्पादक असो त्याला जे कष्ट पडतात ते उभयपक्षी सारखेच असतात. कवीचे मन फोटोग्राफ घेण्यासाठी तयार केलेल्या भिंगाप्रमाणे असते. ज्याप्रमाणे हवा तेवढा प्रकाश अनुकूल असला म्हणजे पाहिजे त्या पदार्थाचे हुबेहूब प्रतिबिंब त्या भिंगावर पाडता येते त्याप्रमाणे ज्या कवीला आपली कल्पना हवी तेवढी प्रज्वलित करता येते त्याला तिच्या रश्मींनी आपल्या मनावर पाहिजे त्या विषयाची मुळाभर हुकूम छाया पाडता येते. कल्पना प्रज्वलित होऊन कल्पना विषयांशी तादात्म्य होणे यातच कवीचा आणि काव्य वाचकांचा आनंद आहे. बीजगणितातील किंवा भूमितीतील एखाद्या कूट प्रश्नात बुद्धी व्यग्र होऊन गेली असता तीच जे चांचल्य उत्पन्न होते ते तत्वशोधकास जसे अत्यंत आनंददायक असते त्याप्रमाणेच सुखदुःखोत्पादक विषयांचे हुबेहूब आकलन करण्यासाठी भरधाव जोडलेल्या कल्पनेच्या चांचल्यापासून कवींना व काव्यवाचकांना अत्यानंद होतो. असे जर नसते तर दुःख पर्यवसायी काव्ये कवी मुळीच न लिहिते व वाचक ती मुळीच न वाचते. तेव्हा सिद्ध काय झाले की काव्य दुःख पर्यवसायी असो की सुख पर्यवसायी असो त्यातील रसापासून उत्पन्न होणारा आनंद सारखाच असतो. आणि याच कारणामुळे कॉमेडी ऑफ एरर्स इतकीच अथेलो वाचण्याला किंवा त्याचा प्रयोग पाहण्याला आमची मने उत्सुक असतात. तर मग दुःख पर्यवसायी आणि सुख पर्यवसायी काव्यांच्या वाचनात किंवा प्रयोगदर्शनात मुळीच भेद नाही की काय असा प्रश्न सहज उत्पन्न होतो. त्यास इतकेच उत्तर आहे की भेद आहे, मुळीच नाही असे नाही, पण तो फार थोडा आहे. काव्य वाचनात किंवा त्याचा प्रयोग पाहण्यात एकमेकांपासून अगदी भिन्न असे दोन मानसिक व्यापार चाललेले असतात. एक कल्पनाशक्ती प्रज्वलित होऊन ती मनाचे काव्यवस्तूशी तादात्म्य करण्यासाठी झटत असते. दुसरा इंद्रियांपुढे प्रत्यक्ष असणाऱ्या किंवा कल्पनेने निर्माण केलेल्या काव्यवस्तू आपापल्या स्वभावाप्रमाणे वाचकांच्या व प्रेक्षकांच्या अनुकूल व प्रतिकूल संवेदनास अंशतः कारण होत असतात. यामुळे दुःख पर्यवसायी काव्य वाचित असता किंवा त्याचा प्रयोग पाहत असता वृत्तीला थोडीशी खिन्नता उत्पन्न होते आणि सुख पर्यवसायी काव्य वाचित असता वृत्तीला थोडासा आनंद होतो. अप्रबुद्ध लोकांना पहिल्या व्यापारापासून होणाऱ्या आनंदाची मुळीच कल्पना नसते. यामुळे दुःख पर्यवसायी नाटके पाहणे त्यांना आवडत नाही. आतापर्यंत जे सांगितले आहे त्यावरून तत्वशोधकाप्रमाणे कवीचेही एक प्रकारच्या सत्याचे निर्णय करणे व तो सांगणे हे काम आहे. हे काम बजावण्यासाठी कवीस आपली कल्पना प्रज्वलित करून काव्यवस्तूंशी आपल्या मनाचे तादात्म्य करून घ्यावे लागते. काव्यवस्तू कोणत्याही प्रकारची असो या तादात्म्यापासून होणारा आनंद सारखाच असतो. कवींच्या यथार्थ वर्णनांनी काव्यवस्तूंशी वाचकांच्या आणि प्रेक्षकांच्या मनाचे तादात्म्य झाले तर त्यांनाही कवींसारखाच आनंद होईल. काव्यवस्तू कोणत्याही प्रकारची असो तिच्या चिंतनात व्यग्र झालेल्या कवींच्या किंवा वाचकांच्या कल्पनेस जे चांचल्य येते ते आनंदमय आहे. काव्य वाचित असता किंवा त्याचा प्रयोग पाहत असता वृत्तीत कधीकधी जी खिन्नता उत्पन्न होते ती वृत्ती एकीकडे एकतानतानंदात घडली असता इंद्रियांपुढे प्रत्यक्ष असणाऱ्या किंवा कल्पनेने निर्माण केलेल्या भयंकर काव्यवस्तू दुसरीकडून तीत प्रतिकूल संवेदना उत्पन्न करीत असतात म्हणून होते. सारांश: काव्य दुःख पर्यवसायी असो किंवा सुख पर्यवसायी असो ते रचण्यात कवीला आणि ते वाचण्यात वाचकाला आनंदच आहे. या आनंदात काव्यवस्तूचे बाह्य स्वरूप रमणीय असल्यास थोडीशी भर पडते व ते भयंकर असल्यास त्याला किंचित छाट बसतो इत्यादी गोष्टी वाचकांच्या ध्यानात येतील अशी आशा आहे. काव्याच्या वाचनापासून राजापासून रंकास तत्ववेत्यापासून अत्यंत अल्पशिक्षित मनुष्यास सर्व स्थितीत आनंद होण्यास अनेक कारणे आहेत. एकतर कवीच्या वाणीतून जे बोल निघत असतात त्यांच्या सत्यतेविषयी प्रत्येक अंतकरण साक्ष देत असते. जी सत्ये देशकालादिकांनी मर्यादित किंवा जी सत्ये बहुश्रुतास मात्र समजणार अशी सत्ये कवी कधीच सांगत बसत नाही. ज्या मनुष्याची रानटी अवस्था सुटली आहे ज्याला मानवी स्वभावाचे किंचित ज्ञान प्राप्त झाले आहे ज्याच्या मनावर बाह्य सृष्टीच्या सौंदर्याचा परिणाम होऊ लागला आहे असा मनुष्य कोणत्याही देशात राहत असो किंवा कोणत्याही शतकात जन्मास आला असो महाकवीच्या सत्यमय रसाळ उद्गारामृताचे सेवन करण्यास तो योग्य असतो. काव्यापासून आनंद होण्याचे दुसरे कारण असे आहे की साधारण मनुष्यास ज्या गोष्टी अव्यक्त असतात त्या कवी त्यास व्यक्त करून देतो. जितक्या मूर्ती तितक्या प्रकृती अशी आपल्या लोकात म्हण आहे. या म्हणीचा अर्थ इतकाच की प्रत्येक मनुष्याचा स्वभाव निराळा असल्यामुळे सर्वांच्या स्वभावांचे ज्ञान होणे अशक्य आहे. तथापि ज्या अर्थी सर्व मनुष्यास आपण मनुष्य या एका वर्गाखाली मोडतो त्या अर्थी त्या सर्वात साधारण असे काही गुण असलेच पाहिजेत. या साधारण गुणांचे अतिस्वल्प ज्ञान बहुतेकास असते व ते असते म्हणून काव्यवाचनापासून त्यास आनंद होतो. कित्येक मनुष्य पराकाष्ठेची रागीट असतात, कित्येक शांत असतात, कित्येक मायाळू असतात, कित्येक लोभी असतात, कित्येक क्रूर असतात, कित्येक कामातूर असतात. तथापि राग, शांती, ममता, लोभ, क्रौर्य व काम इत्यादी सर्व मनोवृत्तींची प्रत्येकास थोडी बहुत ओळख असते. विशिष्ट व्यक्तीत एखादा गुण फार असला म्हणून बाकीच्या गुणांविषयी तो अगदी अज्ञान असतो असे नाही. प्रत्येक मनुष्य सर्व मनुष्यतेचे सूक्ष्म प्रतिबिंब आहे असे म्हणण्यास हरकत नाही. असे नसते तर एकाचे मनोविकार दुसऱ्याला न समजते. साधारण मनुष्यात आणि कवीत भेद इतकाच आहे की साधारण मनुष्यास ज्या प्रकृती वैचित्र्याचे आणि विकार वैचित्र्याचे ज्ञान अगदी मंद असते ते कवीस कल्पना सामर्थ्याने स्वतःसच स्पष्ट करून घेता येते. इतकेच नाही तर काव्यद्वारा ते दुसऱ्यासही स्पष्ट करून देता येते. कवी हा कामरूपधारी पटाईत बहुरूपी आहे. तो क्षणात राजा बनून सिंहासनस्थ पुरुषांच्या अंतकरणातील विचार बोलू लागतो. राजवेश घेऊन अर्धघटिका झाली नाही तो तो वेश टाकून देऊन तो काळा पोशाख करतो, तोंडाला काजळ फासतो, वस्त्राखाली पाजळलेली शस्त्रे लपून घेतो आणि मध्यरात्रीच्या निबिड काळोखात जिकडे तिकडे सामसूम झाले असता द्रव्यासाठी कोणाचा तरी जीव घेण्याचा बेत करीत मारेकरी होऊन बाहेर पडतो. या स्थितीत 550 पळे गेली न गेली तो ती टाकून देऊन अभिसारिका बनतो व अभिसारिकेस योग्य असा पेहराव चढवून मेघांच्या गडगडाटांची, विजेच्या लखलखाटाची किंवा तुफान वाऱ्याच्या सोसाट्याची पर्वा न करता पावसाच्या मुसळधारेतून एका चेटासह विहारोद्यानातील नेमलेल्या लतामंडपात प्रियाची भेट घेण्यास जातो. आता पर्वताच्या शिखरावर किंवा समुद्राच्या किनाऱ्यावर असला तर क्षणभराने धनगराच्या परसावाशी शेकत बसलेला किंवा न्यायासनारूढ होऊन न्याय करीत असलेला दृष्टीस पडेल. वायूप्रमाणे तो सर्वगामी आहे, मनाप्रमाणे तो चंचल आहे, हवी ती वस्तू उत्पन्न करणारा तो वस्ताद जादूगार आहे, कल्पना शंकूच्या जीवावर कालोदधी पाहिजे त्या दिशे सुकाणू लावण्यास न डगमगणारा तो जरट झालेला तांडेल आहे, विश्वबीजांप्रमाणे ज्याचे उद्गार अनंतवनित्य आहेत, कोणती वस्तू कितीही दूर असो किंवा कितीही सूक्ष्म असो त्याने तिच्यावर आपली दुर्बीण किंवा सूक्ष्मदर्शक यंत्र लावले की त्याला ती सन्निध आणि स्थूल होऊन हवी तशी पाहता येते व दुसऱ्यांना तिचे तथातथ्य आकलन होईल अशा तऱ्हेचे त्याचे चित्र काढता येते. जर तुम्हाला पाताळातील किंवा स्वर्गातील वस्तुस्थिती पहावयाची इच्छा असेल तर मिल्टनचा किंवा कालिदासाचा हात घट्ट धरून ते नेतील तिकडे जाण्यास तयार व्हा. अनंत प्रकृतीच्या हृदयडोहात बुड्या मारून त्यांच्या तळाशी काय आहे हे जर तुम्हाला पाहायचे असेल तर मोलियर, शेक्सपियर, गेटी किंवा भवभूती अशा जगप्रसिद्ध पाणबुड्यांच्या कमरेला मिठी मारा. सारांश: अंतर्बाह्य सृष्टीत अनुकूल किंवा प्रतिकूल संवेदना उत्पन्न करणारी अशी कोणतीच चीज नाही की जिच्या सत्य स्वरूपाचे ज्ञान आनंद होईल अशा रीतीने कवीस तुम्हाला करून देता येणार नाही. समजातीयास हे ज्ञान करून देणे हा कवीचा व्यवसाय होय. या व्यवसायातच त्यांचा आनंद आहे. या व्यवसायामुळे त्यांचे अंतःकरण अतिशय कोमल व दयार्द्र झालेले असते. या व्यवसायामुळे त्यांची अनुकंपा इतकी वाढते की तिच्या व्याप्तीस सकल मनुष्यवर्ग किंवा जीवकोटी सुद्धा पुरेशी न होऊन ती अखेरीस अचेतन सृष्टी व्यापू लागते व हा व्यवसाय वाचकांस सुखावह व्हावा म्हणून पद्यरचना, प्रास, वृत्ते, अलंकार इत्यादी उपकरणांचा उपयोग कवी आपल्या काव्यरचनेत करतात. लेख एक समाप्त.